चीनीमंडी.com पॉडकास्ट।
संकटातून मिळवू नवी ऊर्जा, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरोघरी दिवा लावण्याचं आवाहन। कोरोनाची लढाई एकटा कसा लढू असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे। किती काळ ही परिस्थिती राहणार हे सर्वांच्या मनात आहे, पण आपण घरात असलो तरी एकटे नाही, सामूहिक शक्तीनं आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत। देश ही इतकी मोठी लढाई लढताना आपल्या शक्तीचं दर्शन वारंवार घडवून देत आहे। कोरोना संकटामुळे गरीब जास्त प्रभावित झाले आहेत, या संकटातून त्यांना नवीन ऊर्जा मिळवून द्यायची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। तसंच 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता देशाच्या प्रत्येक घरात दरवाजे आणि बाल्कनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय, आपण एकटे नाही, 130 कोटी जनता एकाच संकल्पनेनं लढत आहे हे कळेल असं नरेंद्र मोदींनी सांगितलं। COVID-19 दोन हात करण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। यापूर्वी 24 मार्चला देशाला संबोधित करत असताना प्रधानमंत्री यांनी देशातील कोरोना व्हायरसचा प्रसार रोखावा यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती। व्हिडिओ संदेश देताना ते म्हणाले, रविवारी रात्री 9 वाजता आपल्या सर्वांची 9 मिनिटं मला हवी आहेत। या काळात घरातील बाल्कनीमध्ये उभं राहून मेणबत्ती, बॅटरी, दिवा किंवा मोबाईलची बॅटरी सुरू करा। यावेळी घरातील सर्व लाईट बंद करावेत।